सुप्रभात. मुंबई तरुण भारत. आजच्या ठळक बातम्या. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती गंभीर. विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 20 आणि 50 रुपयांच्या नवीन नोटा लवकरच चलनात येणार. आणि ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेतील सवलतींसाठी आता आधार कार्ड सक्तीचं. आता सविस्तर बातम्या. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना काल हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर चेन्नई इथल्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती अपोलो रुग्णालयातर्फे देण्यात आली. जयललिता यांची प्रकृती पाहता तमिळनाडूचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी अपोलो रुग्णालयात तातडीची कॅबिनेट बैठक बोलावली. तसंच अपोलो रुग्णालयात नागरिकांची झुंबड गर्दी पाहता अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. मध्यंतरी त्यांची तब्येत पूर्ण बरी झाली असल्याचं अपोलो रुग्णालयातर्फे आणि अण्णा द्रमुक पक्षातर्फे सांगण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांची तब्येत गंभीर असल्याचं वर्तवण्यात येत आहे. आजपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यासाठी सरकारनं केलेली चांगली कामगिरी मांडण्यात येणार असल्याचं सांगत विरोधक राज्याच्या महत्वाच्या प्रश्नांवर गंभीरपणे चर्चा करतील आणि सरकारला सहकार्य करतील अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ मंत्री तसंच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 10 दिवसांच्या अधिवेशन काळात राज्यातील सर्व प्रश्नांना न्याय देता येणार नाही, परंतु आपण चर्चेचा स्तर काय ठेवतो त्यानुसार महत्वाच्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. यासाठी विरोधकांनी गंभीरपणे चर्चा करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या बातम्यांचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. आता पुढील बातम्या. 20 आणि 50 रुपयांच्या नवीन नोटा लवकरच बाजारात आणण्याची घोषणा काल भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयनं केली. या नव्या नोटांच्या क्रमांकाच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. 20 रुपयांच्या नव्या नोटेच्या दोन्ही नंबर पॅनलवर येणाऱ्या इन्सेट लेटरवर एल लिहिलेलं असून 50 रुपयांच्या दोन्ही नंबर पॅनलवर येणारं इन्सेट लेटर काढून टाकण्यात आलं आहे. तसंच नवीन नोटांवर आरबीआयचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असणार आहे. त्याचबरोबर जुन्या 20 आणि 50 रुपयांच्या नोटाही चलनात राहणार असल्याचं आरबीआयनं सांगितलं आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकीट दरात देण्यात येणाऱ्या सर्व सवलतींसाठी आता आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. येत्या 1 एप्रिल 2017 पासून ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकिटांवर मिळणाऱ्या सवलतींसाठी आधार कार्ड दाखवणं सक्तीचं असेल. आणि असं न केल्यास ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती मिळणार नाही असं रेल्वे मंत्रालयानं काल जाहीर केलं. यामुळे रेल्वेच्या तिकीट व्यवहारांमध्ये देखील पारदर्शकता येईल असं मत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. यापुढे रेल्वेचं ऑनलाईन तिकीट खरेदी करताना ग्राहकांना आपल्या आधार कार्डवरील क्रमांकाची माहिती देणं आवश्यक असेल. त्यामुळे भविष्यात आधार क्रमांक टाकल्यास त्या प्रवाशाची सर्व माहिती लगेच उपलब्ध होऊ शकेल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यापुढील बातमीपत्र रात्री 8 वाजता. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा मुंबई तरुण भारत ॲप. नमस्कार.